जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहारी
नाना वेटाळूनी जीविते गुणा गुण उखिते प्राणनाथा उचिते दिधरे प्रिया
तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले आपण पे केले भक्तीचे घर
गुरुगृह जय देशी तो देशची वसे मानसी विरहिणी का जयसी वल्लभाते
दिये कडोनी ये तसे वारा देखोनी धावे सामोरा आड पड़े मणे घरा बीजे की जो
साचा प्रेमाचिया भुली तया दिशेसीची आवडे बोली जीव स्थानपति करुणी घाली गुरुगृही जो
परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले वासरुवा लाविले दावे जैसे गुरुग्रामींचे आले का स्वये गुरुनीच धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे
का सुकतया अंकुरा वरी पडलिया पीयूषधारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा
नातरी रंके निधान देखिले का अंधळिया डोळे उघडले भडंगाच्या अंगा आले इंद्रपद
तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अति थोरावे जे
पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तया पासी पाई की करी
आणी अभ्यंतरी लिए कड़े प्रेमाचे नि पवाड़े श्री गुरु से रूपड़े उपासी ध्यानी
हृदय शुद्धीचिया आवारी आराध्युतो निश्चल दुरुकरी मग सर्वभावेसी परिवारी आपण हो
का चैतन्याची
जता बोधार्का बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दिवाहे
काळ शुद्धी त्रिकाळी जीव दशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर
सामरस्याची रससोया अखंड अर्पितु जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग
नातरी जीवाची सेजे गुरु कांतु करुणी भुंजे
कोणे एके अवसरी अनुराग भरे अंतरी की दया नाम करी क्षीराधि
तेथ ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुळिका निर्दोख वरी जलशयन देख भावी गुरु
मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होनी उभाराहे आपणची
नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ति प्रेमे अनुभवी
एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी
नातरी गा किरीटी चै तन्य तरुतळवटी गुरु धेनु आपण पाठी वत्स हो
गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे एके वेळी हे चि भावे
गुरु कृपा मृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रो
चक्षु पक्षे विण पिलू होय आपण कैसे पै अपारपण आवडीचे
गुरु ते पक्षिणी करी सारा घे चांचुवरी गुरु तारु धरी आपण कास
ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे
किंबहुना या परी श्री गुरुमूर्ति अंतरी
तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास करी निके जैसे नी श्री गुरु कौतुके माग म्हणती
तैसिया साचा उपास्ति गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करी
म्हणेन तुमचा देवा परिवार जो आघवा ते तुले रूपे हो आवा मीची एकु
आणि उपकरते आपुली उपकरणे आधी जे तुली माझी
सामागेन वरु तेथ हो म्हणती श्री गुरु मगतो परिवारु मीची होईल
मग उपकरण जात सकळिक ते मीची होईन एकेक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जैल
गुरु बहुतांची माये परी एकलोति होनिथाये तैसे करुणि आणवाये कृपेति चतुर्दिक्षु वारा नलाहे निगो बाहिरा तैसा गुरु कृपे पांजिरा मीची होई